Hello and welcome to Spiritual Odyssey with Nagarao. I'm your host Ashok Kadam and I'm truly honored to bring you this very special space where music, memories and meaning come together. This podcast is about the wisdom, traditions and stories that shape who we are and the spirit that connects generations. In this episode, my father will be sharing a song that questions what it really means to be great. We often see wealth, power, and even religious authority being projected as greatness. Politicians pretend it, spiritual figures proclaim it, and the rich reinforce it. But are these outward labels the true measure of greatness? Real greatness, I believe, lies in not in the status or positions, but in the depth of one's character, compassion, humility, and service to others. With that thought, here is Nagarao presenting and performing the soulful piece, Mi Manu Kunala Motha, as a reminder to pause and reflect on what it truly means to be great. Over to you.
Okay, thank you. Bandhu aye bhaginino, aaj aapla samajat teen lokancha phar mota prabhav aahe. ये तीन लोक म्हणजे कोण? पहिला श्रीमंत लोक, श्रीमंत जन, धनवान लोक, दुसरा साधू संत आणि तिसरे आहे राजकीय पुढारी. ते तिघेही लोक स्वतःला मी मोठा असे म्हणतात, पण ते खरोखर ते मोठे आहेत का हे आता आपण आपल्या कानातून आपण ऐकूया. आजी आदमी कहता है मैं बड़ा, आदमी कहता है मैं बड़ा, अरे तू काहे का बड़ा, तो पृथ्वी के ऊपर खड़ा. पृथ्वी बोली मैं बड़ी, अरे पृथ्वी बोली मैं बड़ी, अरे तू काहे की बड़ी, तू तो शेषा के ऊपर खड़ी. फिर शेषा बोले मैं बड़ा, अरे शेषा बोले मैं बड़ा, अरे तू काहे का बड़ा, तू तो शंकर जी के गले में पड़ा. फिर शंकर जी बोले मैं बड़ा, शंकर जी बोले मैं बड़ा, अरे तू काहे का बड़ा, तू तो पार्वती के पीछे पड़ा. फिर पार्वती बोली मैं बड़ी, अरे तू काहे की बड़ी, तू तो भक्तों के चरणों में पड़ी, इसलिए भक्त बड़ा है इसलिए. तो आज या गाण्यामध्ये आपण आपल्याला हेच म्हणतो की कोण मोठा कोण मोठा, तर आपल्याला कळते लोकांना प्रश्न पडतो. तीन लोक मोठे आहेत समाजामध्ये, श्रीमंत लोक, राजकीय लोक आणि संत, साधू संत. म्हणून आता बघूया काय काय म्हणतो. मी म्हणू कुणाला मोठा, मोठ्याचा धंदा खोटा. मी म्हणू कुणाला मोठा, मोठ्याचा धंदा खोटा. श्रीमंत म्हणावा मोठा, श्रीमंती त्याची मोठी. श्रीमंत म्हणावा मोठा, श्रीमंती त्याची मोठी. गरीबाच्या कष्टावरती बांधितो हवेली मोठी. गरीबाच्या कष्टावरती बांधितो हवेली मोठी. पैशाला पैसा जोडून साठवतो कोटी कोटी. पैशाला पैसा जोडून साठवतो कोटी कोटी. भीक घालणे सोडून त्याला दावी हातातील सोटा. मी म्हणू कुणाला मोठा, मोठ्याचा धंदा खोटा. मी म्हणू कुणाला मोठा, मोठ्याचा धंदा खोटा. हे समाज सेवक ऐक, स्वार्थात खूपच ते डोक. सामाजिक कार्य करण्या मागती रुपये रोक. जनतेचा पुढारी एक गावात मानती लोक. मतदानाच्या वेळेला आश्वासन देई सुरेख. अहो निवडून येता विसरी जनता, निवडून येता विसरी जनता, खिशात भरतोय नोटा. मी म्हणू कुणाला मोठा, मोठ्याचा धंदा खोटा. मी म्हणू कुणाला मोठा, मोठ्याचा धंदा खोटा. घालून गळ्यामध्ये माळ, हाताने वाजवी टाळ. घालून गळ्यामध्ये माळ, हाताने वाजवी टाळ. वागन परिसंताच्या नावाला लावितो काळ. कोणी अंगा लावी राख, अंगात आणि वेताळ. देवाच्या नावावरती खटळाचा करतो सांभाळ. कष्ट करीना काम करीना, अहो कष्ट करीना काम करीना, फुकट पाहिजे पोटा. मी म्हणू कुणाला मोठा, मोठ्याचा धंदा खोटा. मी म्हणू कुणाला मोठा, मोठ्याचा धंदा खोटा.
वा, धन्यवाद,
धन्यवाद,
खूप खूप धन्यवाद. आभार। थैंक यू सो मच फॉर दैट अमेजिंग अमेजिंग परफॉर्मेंस एंड एंड ऑल टू द व्यूअर्स थैंक यू फॉर जॉइनिंग अस ऑन दिस जर्नी। माय फादर्स सॉन्ग रिमाइंड्स अस दैट ट्रू ग्रेटनेस इज नॉट इन द वेल्थ फेम और पावर बट इन द वैल्यूज वी लिव बाय एंड द काइंडनेस वी एक्सटेंड टू अदर्स। दिस हैज बीन अ ट्रूली ट्रूली स्पिरिचुअल ओडिसी विद नागो राव। I'm your host Ashok Kadam. Until next time, may we all strive to discover and nurture the greatness within. The privilege has been all mine. Thank you. Namaskar.